पुण्यातून वर आलेली कंपनी शेवटपर्यंत पहिली मग नंतर एकाला कधी ह्याची त्याची साला घ्यायला आवडत नाही मला. मी डोक्यावर बसवत नाही बुल्ल्याची बाला, एवढ्या शिव्या देतो जीप माझी कुजत नाही देव, घरात कुजत नाही देवच मी समजतो मला. हे मुद्दा आता लोकांना कळायला पाहिजे, माझे गाणे ऐकून लांगडा पण पळायला पाहिजे, माझ्या तरक्कीवर जमाना पण चळायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता पैसे पण छापले पाहिजे, मला परके कोण नको मला आपले पाहिजे, चुकले पोर झापले पाहिजे, माणसं वाकड्यात फाटले सरळ कापले पाहिजे, माझ्या स्वागताला महाद्यांचे पाय सरळ भाकले पाहिजे, लोक म्हणतात सांभाटाने गाणे लवकर टाकले पाहिजे, लोकांना झडप मध्ये जर माझे गाणे पाहिजे, माझे गाणे ऐकाय लोक पण शाने पाहिजे. पाहिजे बुद्धी होश मधी, तुझं रक्त नाचकाय तू रक्त दोष मधी, जिजलाय कुजलाय तू स्वप्न दोष मधी, इथं सांभाटा डॉन वाचतो फक्त जोश मधी, शांती भंग करून आम्ही क्रांतीच्या खोज मधी, जिंदगी जगतो डॉन मोज मधी, मित्र परिवार सोडला तर कोण नाही क्लोज मधी, वरती ते गँग माझी पैसा ज्वेलरी अँड होश मधी, चार पाच नशे करून भाव तुमचा होश मधी, बुद्धीत शुद्धी शुद्धीत बुद्धी, बुद्धीत युक्ती युक्तीत शक्ती, बुद्धीच्या बाळावर दुनिया झुकती, माझा घमंडी स्वभाव ठेवतो स्वतःवर भक्ती, माझ्या रुबाबावर लोकांची गांड का दुखती, माझ्यापर्यंत पोचू नाही शकत त्यांची प्लॅनिंग चुकती, मी डिस्ने खेळत देतो मोक्षन मुक्ती, प्रत्येक युद्धात विजय प्राप्ती, आम्ही निवडतो वीरगती, विरासत मधी दोस्ती ठेवली कधी मानले नाही धर्म जाती, त्रास द्यायला जमा झालेत वर्ण नाती, मी मैदान गाजवतो कर्ण पाठी, वादळाला धडाकती मर्दाची छाती, मग सगळ्यांचे डोळे डॉनवर, स्वतःपेक्षा जास्त मला भरोसा गँगवर, माझ्यासाठी पोरी ठेवतात 16 सोमवार, डॉनचा पंखा पाच डॉन खेळतोय घमासान गँगवर, शाब्दिक गुन्हेगार आई जाऊतो शब्दात फुल बिल टीका लाकर, मला बघून हॉटेल सगळे कल टीका लाकर, मला भेटायचं टाळ, माझ्या नावावरती हवा करती माझी चाळ, काढतो सायफरचा जाळ आणि तू डायपरचं बाळ, तुला वाचणं नाही जमत आणि मी गाजवतोय काळ, घरी दर रोज सन दर रोज बिर्याणी, तुझ्या ताटात ना डाळ नाही भातावर कालवण, पालगण बोले सांभाटाला घालवण, मारतानी बाप्पन बोललो होता माझं पोरग माझी जागा चालवण, माझी दैशा ते आज माझी हवा होती कालपण, अय म्हणून तर आत्ता सीनवर सत्ता, मी तर आई जाऊतोय मार्केटला बिटवर महाराज स्वत्ता, आज इथं उद्या तिथं फिक्स नाही ऍड्रेस आमचा कन्फर्म नाही पत्ता, मी माझे होमस डायरेक्ट ढागातली ट्रिप, तुला कच्चा खाऊन टाकन कधी करू नको बीफ, ठेवतो ओरिजिनलचे शॉक नाही राणे मन चिप, लाखो ते काम आणि लॅविशन ट्रिप, पण लक्ष्मीचे रिस्पेक्ट उडवतो डॉलर हटकून, माझी फुगिरी मी झळकवतो कॉलर झटकून, मी कितीतरी लोकांच्या डोळ्यात थटकून, डिस्कार्डचा पोर मला पैसे कमावतात आणि दुनिया बघतात माझ्या अंडाला लटकून, जे नाव ठेवतात मला गल्लो गल्ल्यात बसले बुल्ल्यात, इज्जत आहे मला 752 जिल्ह्यात, मोठमोठे महारथी शाने चालल्यात, माझे दिवस पण चांगले चालल्यात, माझी मैत्री कट्टर आम्ही चपात्यासोर सामना बी वाटून खाल्ल्यात, फाटके पादरे गँगस्टर आम्ही घरी बसावल्यात, मी कितीतरी गरिबांच्या घर बसावल्यात, आणि गँग मध्ये मेंबर सगळे मी शानदार ठेवल्यात, माझं डुंगण धुवाय सुद्धा मी कामगार ठेवल्यात, येणारे मुद्दे सगळे दमदार ठेवल्यात, मॅटर झाला तरी सॉल्व्ह करा आमदार ठेवल्यात, नाव चर्चा ते माझं नाव लेजंडच्या गिंतीत, बुरटे भामते कधी धरले नाही गिंतीत, घे युट्यूब गँगस्टर नाचतात मला बसून चार भिंतीत, पण राक्षसे पुत्र माझी आई बी चिंतीत, हा माझी आई म्हणते क्षेत्रात तू नंबर वन, तुझा विषय गंभीर, मी एकटा खंबीर जरी विरोधक, मला 100 जण डोक्यात सळसळतं रक्त आणि कमरत गाणे, मग काय तुझं खरं पण नाही, मग तुला बरं पण नाही, जे माझी लायकी काढतात त्यांना राहिला स्वतःच घर पण नाही, त्यांना माझ्या नखाची सर पण नाही, मी कुणाच्या खाली नाही, कोण माझ्यावर पण नाही, आणि चालत नाही कोण मला आलते बोलते, आम्ही आमच्या स्वतःचे करते धरते, जा कोणच्या पण मंडळात जा, तुला भेटतील माझे कार्यकर्ते बाद शबीर, सगळे भाई पटेल लॉन्जीच्या कंपनीत, मी ठळक बातम्यांवर झळकतो सनसनीत, प्रत्येक ट्रॅक घेतो पब्लिकला दणदणीत, शत्रू आजपर्यंत टिकला नाही रणभूमीत, मी कुठल्या वयात काय करतोय करगणित, मी धंदा ते बिझी तुम्ही अजून पण वर्गणित, तुमची लाईफ आहे बत्तर, आता पैशांनी भरल्यात बॅगा नाही फाटका दप्तर, आता बँकेत बॅलन्स माग पोरी 70, वाचतं बत्तर आणि शत्रू पण आता मला पाहिजे कट्टर, का कारण तेवढी खात मला, अख्खं ब्रह्मांड घाबरतं आज मला, हात धरा माझा आणि वर चला चला, येडे वाजता शाण्यांनी घाला केली गँगस्टरशिप पहिली मग नंतर एकाला कधी ह्याची त्याची साला घ्यायला आवडत नाही मला, मी डोक्यावर बसवत नाही बुल्ल्याची बाला, एवढ्या शिव्या देतो जी खुजत नाही देऊ, घरात पुजत नाही देऊच मी समजतो मला.